नमस्कार, मी उमा रायकर. ऐकूया काही ठळक घडामोडी. अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचा अपहार झाल्याच्या आरोपांची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिकासमूहावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला तसंच राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा बजावल्या आहेत. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलंय. स्पर्धा परीक्षांमधल्या कथित गैरव्यवहारांच्या विरोधात दिल्लीमध्ये JNU आणि जंतरमंतर परिसरात कॉक्रोच जनता पार्टी आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे. राजकीय मतभेद दूर सारून सर्वच पक्षांनी तसंच लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केलं. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या परंतु बंद असलेल्या राज्यातल्या 6 वसतिगृहांना गेली 4 वर्ष सरकारी अनुदान मात्र मिळत असल्याचं नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कॅगच्या अहवालात म्हटलं आहे. यातली 4 वसतिगृह जालना जिल्ह्यात असून लातूर आणि बुलढाणा जिल्ह्यात प्रत्येकी एक आहे. पुणे जिल्ह्यात सासवड जेजुरी मार्गावर वारकरी दिंडीतल्या ट्रकने धडक दिल्यामुळे 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात 4 वारकरी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयाचं अर्थसहाय्य उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जाहीर केलं आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.